नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबर दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या 75व्या वाडदिसाच्या फाटभुयेर भारतीय जनता पार्टी वतीन राष्ट्रीय पांवड्याचेर सेवा परमो धर्म ह्या संकल्पनेचेर आधारित ह्या कार्यावळीत वेगवेगळ्या कार्यावळींचे आयोजन केला. ही माहिती गोंय भाजपा प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक हांणी दिल्या. भारत पयली, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, विकसित भारत हे उपक्रम सुरू करपी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे हे व्यक्तिमत्व अशे दामोदर नायक हांणी म्हळा. ह्या काळात स्वच्छता अभियान, नमो पार्क ह्या संकल्पनेवरवी एक पेड मा के नाम, रक्तदान, भलायकी शिबिरां, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या प्रवासाचेर आधारित डॉक्युमेंटरी दाखयतले. विकसित भारत, आत्मनिर्भर भारत उपक्रमाविशी, वोकल फॉर लोकल विशीं जागृताय तशेंच हेर कार्यावळींचे आयोजन केलां अशी माहिती तांणी दिल्या. जहाज बांदणी, दर्या पर्यटन तशेंच थळाव्या नुस्तेमारी समाजाक आदार दिवपा खातीर गोंय सरकार स्टेट मॅरीटायम बोर्डाची स्थापणूक करतले अशी माहिती न्हंय येरादारी मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. मॅरीटायम क्षेत्रांत नोकरीच्यो संद्यो आसतात, ताचो तरणाट्यांनी लाव घेवपाक जाय. तशेंच ह्या मंडळाच्या स्थापणुकेचो व्हड उद्देगांक आनी ल्हान उद्देगांक फायदो जातलो अशें मंत्री फळदेसाय हांणी म्हळां. गोंय सरकार जहाज बांदकामाचो पदवी अभ्यासक्रम सुरू करपाचो यत्न करीत आसा. भारत सरकारान नोडल एजन्सी म्हणून नेमिल्ल्या कोची मेट्रो रेल लिमिटेडाच्या तज्ञ पंगडान गोंयात वॉटर मास ट्रान्झिट सिस्टम चालीक रावपा खातीर अभ्यास सुरू केला अशी माहिती मंत्री सुभाष फळदेसाय हांणी मंत्रालयात ह्या शिष्टमंडळा कडेन बसका घेतल्या उपरांत दिली. 66 वर्सां आदी सुरू जाल्ली एक यात्रा जी आज लेगीत दर एका काळजांत जिती आसा. त्यो काणयो, कथा जातून नातेबंद जोडले, ती पात्रां जाणी आमकां जिणेचे मुखेल धडे दिले आनी ते खीण जाणी परिवारा वांगडू वांटून यादस्तीक थारले ते दूरदर्शन. दूरदर्शन फक्त एक चॅनल न्ही तर आसा यादींचो एक आरसो. अखिल भारतीय महिला काँग्रेसीन सोमारा पणजेत गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज सभाघरात 41वो वर्धापन दीस मनयलो. 2027 वर्साच्या विधानसभा वेंचणुकेच्या फाटभुयेर महिला काँग्रेस ही पक्षाची मुखेल संघटना आसा, देखून गोंय महिला काँग्रेसीन म्हत्वाची भूमिका वठोवपाक जाय अशें मत ह्या वेळार विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी उक्तायलां. महिला काँग्रेस ही मुखेल संस्था म्हणून स्थापन करपाचो प्रस्ताव मांडपाचें श्रेय आदली प्रधानमंत्री इंदिरा गांधीक वता अशें महिला काँग्रेसीचे अध्यक्ष प्रतिक्षा खलप हांणी म्हळां. बायलां मदीं समाजाक बदल घडोवपाची तांक आसता अशें ह्या वेळार दक्षीण गोंयचे खासदार कॅप्टन विरियाटो फर्नांडीस हांणी म्हळें. केंद्रीय पंचायत राज खातें आनी क्वॉलिटी काउन्सील ऑफ इंडिया हांणी विकसीत ग्राम से विकसीत भारत ह्या मथाळ्या खाला घडोवन हाडिल्ल्या राष्ट्रीय स्तरावेल्या सरपंच संवाद ह्या मेळाव्यात दक्षीण गोंयच्या चिंचोणे देवसा पंचायतीचे सरपंच फ्रँक विएगश हांणी वांटो घेतलो. ह्या संवादांत केंद्रीय जलशक्ती खात्याचे राज्यमंत्री सी आर पाटील हांणी जलसंचय जनभागीदारी ह्या कार्यावळी खाला उदक संवर्धनांत पंचायतींनी कसो वावर करूं येता हाचेर तांणी मार्गदर्शन केलें. भावनगरांत चालू आशिल्ल्या 30व्या राजमाता जिजाबाई करंडक खातीरच्या राष्ट्रीय वरिश्ठ बायलां फुटबॉल सर्तींत गोंयच्या बायल्या पंगडान शेगीत 3रें जैत मेळयत मुखेल फेरयेंतली आपली सुवात पक्की केल्या. काल जाल्ल्या खेळांत गोंयच्या बायलां पंगडान गुजरात पंगडाचेर 1 गोलान जैत मेळयलें. पणजे वेचाळीत नोंद केला त्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 26.6 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान 24 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यात फुडले कांय दीस कांय वाठारांनी हलको ते मध्यम प्रमाणांत पावस पडूं येता. वारें वराक 30 ते 40 किलोमिटर वेगान व्हांवतले, ताचो वेग वाडून 55 किलोमिटर जावं येता अशें वेधशाळेन कळीत केलां. ह्या काळांत नुस्तेमारांनी खोल दर्यांत वचचें न्हय अशी शिटकावणी तांणी दिल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो आयज सांजेच्या 7:20 मिनटांचेर. नमस्कार.